नमस्कार, मी परांजपे बिल्डर्सचा नागोय बोलतोय. मॅडम, तुम्ही सध्या प्रॉपर्टी बघता का परचेस करण्यासाठी? कुठल्या एरियात बघताय मला थोडं सांगाल का? मॅडम, वाकडमध्ये एक ऑफर चालू झाला. वाकडमध्ये आमचा ट्रायडंट हाऊस म्हणून टावर अपार्टमेंट आहे मॅडम. तिथे तुला 2 BHK 57 लाखाला भेटतं मॅडम. आमची रेग्युलर प्राईस असती काही 607 स्क्वेअर फूट चा स्क्वेअर फीट येईल मॅडम. 2 BHK मॅडम आमच्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये आहेच, त्याच्या साईडला आहे विजन मॉडेलवर. अजून नावाचा प्रोजेक्ट आहे मॅडम, तिकडे आहे. तिकडे तुम्हाला 1200 स्क्वेअर फीट स्क्वेअर फीट येईल मॅडम. अजूर AZURE अजूर 1200 स्क्वेअर फीट आहे मॅडम. 26 1 करोड 12 लाखापर्यंत स्पेशल स्टार्ट मॅडम. 1 करोड 12 लाखापर्यंत हो. मॅडम हो आहे, तसाने चौका चार्जर आहे मॅडम. ते आमची साईट आहे. नाही मॅडम, तिकडे तुम्हाला पोझिशन नेक्स्ट इयरला भेटेल 2021 मध्ये. तिकडे 3 BHK तुम्हाला 12 स्क्वेअर फीटचा भेटेल मॅडम. 1 करोड 10 लाखापासून किंमत चालू त्याची. आणि त्याच्यापासून तुम्हाला 2 BHK भेटेल डिसेंबरमध्ये. हो, 1 करोड 10 लाखापासून. हो, आहेत मॅडम तिकडं. ऍक्च्युली आमचं फॉरेस्टला आहे मॅडम, 168 टाउनशिप मॅडम. ती फॉरेस्टल आहे, तिकडे दोन अपार्टमेंट्स आहेत आणि आता पण आहे तिकडे मॅडम. तर तुम्हाला तिकडे साईट ड्रॉप करू शकतो. आता पूर्ण टाउनशिप आमची आहे मॅडम पर्यंतची. तर तुम्ही व्हिजिट करा, तुम्हाला करून जाईल मॅडम की तिकडे काय कम्प्लीट आहे काय नाही. इकडे हो आहेत मॅडम, तिकडे 2 BHK पण 670 स्क्वेअर फीटचा 2 BHK मॅडम. तो तुम्हाला 55 लाखाला भेटेल. आणि 800 स्क्वेअर फीटचा आहे तो रेड जो मूवी ने, तो तुम्हाला 77 लाखाला भेटेल. हो हो मॅडम, त्याच प्रॉपर्टीचा 5.5 पर्यंत. हो मॅडम, चालेल ना मॅडम, काय हरकत नाही. तुम्ही आज जाणार तर व्हिजिट करायला? ओके चालेल, मी तुम्हाला 1 वाजता 4 वाजता कॉल करतो मॅडम. चालेल चालेल, काय हरकत नाही. धन्यवाद मॅडम तुमचा वेळ दिल्याबद्दल. हॅव अ नाइस डे.